श्रीराम। समर्थांच्या मनोबोधातील 17वा श्लोक आपण पाहणार आहोत। मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेद मानी वियोगे। यात सुरुवातीलाच मतिमंद शब्द आपण बघायला पाहिजे। मतिमंद मनुष्य काय करतो हे या श्लोकात सांगितलेलं आहे। मतिमंद याचा अर्थ सामान्य बुद्धीचा मनुष्य, बद्ध जीव, त्याचं काय होतं? तर असा मनुष्य दिवस रात्र व्यर्थ भविष्याची चिंता वाहत असतो। मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, पुढे काय होणार, उद्या काय होणार, इथपासून 10-20 वर्षांनी काय होणार, वृद्धपणी आजारपण आलं असता तर काय होईल, चिंता सुरू झाली। अशी सतत चिंता करण्यानं मन प्रसन्न आनंदी समाधानी राहण्याऐवजी अखंड व्यग्र चिंतामग्न राहतं आणि त्यात वर्तमान काळातला आनंदही दुष्ट होऊन जातो। चालू क्षणात भविष्याच्या दृष्टीने देखील सर्व गोष्टी काळजीपूर्वक चांगल्या कराव्यात, पण काळजी करत राहू नये। काळजी घ्यावी पण काळजी नसावी। काही मंडळी सतत चिंतामग्न असतात, त्यांचा स्वभावच तो असतो अखंड चिंता करायची, तर काही मंडळी अगदी बेफिकीर असतात, हा स्वभाव देखील योग्य नाही। जीवनाची आखणी थोडीफार जरूर करावी, त्याप्रमाणे व्यवस्थित जीवन जगावं, आपली सर्व कर्म यथायोग्य यथासांग पद्धतीनं करावीत, तथापि त्या कर्माचा परिणाम नेमका काय होईल ते मात्र सांगता येत नाही कोणाला, कारण परिणाम बाह्य परिस्थितीवर अवलंबून असतो। म्हणून अकस्मात होणार होऊन जाते। आता इथं प्रयत्न का प्रारब्ध असा प्रश्न येतो। प्रयत्नांची पराकाष्ठा केल्यानंतर त्या प्रयत्नांना यश येणं न येणं हे प्रारब्धावर अवलंबून असतं, पण प्रयत्नच न करता प्रारब्धाला दोष देणं किंवा प्रारब्धावर हावाला ठेवून निष्क्रिय राहणं हे अभिप्रेत नाही आहे। सर्व प्रयत्न झाल्यावर जे घडणार असते ते अकस्मात घडून जातं, ते तसंच घडणार असतं, फक्त आपल्याला त्याची माहिती नसते। मनाजोक्त घडलं की आनंद होतो, मनाविरुद्ध घडलं की दुःख होतं। अशा वेळी ईश्वराला, आपल्या प्रारब्धाला दोष देण्यात काही अर्थ नाही। ईश्वर हा परमकृपाळू आहे, अन्यायी नाही। ईश्वर कधी कोणावर अन्याय करीत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं। मग प्रारब्धानं जे घडतं ते प्रारब्ध आपणच निर्माण केलेलं असतं। या जन्मी पूर्वजन्मी आपण जी कर्म करू त्याचंच प्रारब्ध बनत असतं आणि हे प्रारब्ध भोगूनच संपवावं लागतं। पण पुष्कळ वेळा हे लक्षात न आल्यानं कोणा प्रिय व्यक्तीचा वियोग काही कारणानं किंवा मृत्यूमुळे आला तर आपण त्याबद्दल खंत करीत राहतो। त्यापेक्षा आपण आपली कर्म उत्तम प्रकारं ईश्वरार्पण बुद्धीनं करावीत आणि जे परिणाम होतील ते ईश्वराची इच्छा म्हणून आनंदाने स्वीकारावेत। म्हणून ह्याच्यात जे म्हटलेलं आहे ह्या श्लोकात, ते मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार ते होऊनही जाते। घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंद ते खेदमानी वियोगे। जय जय रघुवीर समर्थ।